नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांच्या हस्तुकी आयज म्हजे घर येवजणेचो श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमान आयोजित कार्यावळीत शुभारंभ जालो. शिक्षण कुशळटाय आनी उद्देजकतेक चालना दिवपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज 62,000 कोटी किमतीचे येवजणेचो शुभारंभ केलो. भारतीय किसान संघाच्या शिरोडा ग्राम समितीन घेतिल्ल्या घटमूट आनी निरोगी वारसा सर्तीचो निकाल जाहीर केला. आनी कला आनी संस्कृती खाते ICCR नवी दिल्लीच्या जोडपालवान भारतीय नवो आंतरराष्ट्रीय लोक महोत्सव 7 ऑक्टोबराक आयोजित केला. पुराय खबरो. केंद्रीय घर मंत्री अमित शहा हांणी तुळशीक वृंदावनांक उदक घालून म्हजे घर येवजणेचो शुभारंभ केलो. सुवाळ्याक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक, मंत्री आमदार आनी लोकांची व्हडा संख्येन उपस्थिती आशिल्ली. ही कार्यावळ सध्या ताळगांवच्या श्यामा प्रसाद मुखर्जी सभाघरांत सुरू आसा. ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटला की
मनीस जन्माक येतना कांयच घेवन येना, मनीस वयता आसतनाय कांयच घेवन वचना, पण आपूण हांगासर तयार केल्ले दायज आपल्या फुडल्या पिढयेक दवरचे हे तेजे स्वप्न आसता. आणि म्हणून तर ते स्वप्न साकार करता आसतना आपल्या फुडल्या पिढये खातीर आपूण दवरलेले दायज आपले घर हे त्याच्या नावार दवरचे हे तेजी भावनीक अर्थ आसा. तेजे प्रत्येकाचे कर्तव्य आसा आणि हे कर्तव्य पुरे करपा खातीर मुख्यमंत्री या नात्यात म्हजे घर योजनेच्या निमित्तात ताजे घर ताज्या नावार करपा खातीर आम्ही आयज ही योजना हांगा हाडल्या.
मुखार उलयतना मुखेलमंत्र्यांनी म्हटला की डबल इंजिन सरकार तरणाट्याच्या फुडाराचो विचार करून वावर करता. युनिटी मॉल, जुंता हाऊस सारखे प्रकल्प फुडल्या 50 वर्सांचो विचार करून नियोजित केल्यात असे तांणी सांगले. या वेळार केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक हांणी म्हटला की
सबके साथ न्याय हो, हम सब लोग आदरणीय मोदी जी और अमित भाई शाह जी के दिशा निर्देश अनुसार इसी काम में लगे हुए हैं. आज इस मजे घर योजना के तहत 1972 तक सारे घर अधिकृत कर देना है. गोवा वासी लोगों के लिए संघर्ष मुक्ति की भेंट है. जिन लोगों के घर पंचायत क्षेत्र में या फिर नगर पालिका क्षेत्र में सन 1972 के पहले से मौजूद है उन्हें आज घर के मालिक होने का हक मिल रहा है.
शिक्षण कुशळटाय आणि उद्योजकतेक चालना दिवपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 62,000 कोटी रुपया परस चढ किमतीच्या वेगवेगळ्या युवा केंद्रीत योजनांचे अनावरण केले. प्रधानमंत्र्यांची अपग्रेड ITI वरवी प्रधानमंत्री कौशल्य आणि रोजगार क्षमता परिवर्तन PM सेतूची सुरुवात केली.
आज PM सेतू योजना की सुरुवात की गई है. देश भर में हमारे 1,000 से ज्यादा ITI इंस्टीट्यूशन को इसका फायदा होगा. PM सेतू योजना के माध्यम से इन ITIs को अपग्रेड किया जाएगा. यहाँ नई मशीनें आएगी, इंडस्ट्री के ट्रेनिंग एक्सपर्ट्स यहाँ आएंगे, कारुकलम भी आज की और फ्यूचर की डिमांड के हिसाब से अपग्रेड होगा. PM सेतु योजना दुनिया की स्किल डिमांड से भी भारत के युवाओं को जोड़ेगी.
भारतीय किसान संघाच्या शिरोडा ग्राम समितीन शेतकी देवता भगवान श्री बलराम हांच्या जयंती निमतान घटमूट आणि निरोगी वासरां खातीर सर्तीचो निकाल जाहीर केला. गाय वासराच्या पहिल्या गटान पहिले इनाम लक्ष्मण आनंद जोशी बोरी, दुसरे इनाम बाबुसाव नायक तळवळे शिरोडा आणि तिसरे धुलूराम गवळी शिरोडा हांकां फावो जाले. तर म्हशीच्या वासराच्या दुसऱ्या गटान पहिले इनाम सुजय विठ्ठल प्रभुदेसाय तळवळे शिरोडा, दुसरे नवीन आत्मराम बोरकार बोरी आणि तिसरे घनश्याम अनंत शेणवी बोरकर बोरी हांणी मेळयले. सर्तीतल्या सगळ्या जैतिवंतांक श्रीभूमी पुरुष सभा मंडप तरवळे शिरोडा हांगा फाल्यां आयतारा 5 ऑक्टोबराक सांजे वेळा 4 वरांचेर इनामां दितले अशें भारतीय किसान संघाच्या शिरोडा ग्राम समितीचे सचिव सचिन सुरेश सावरकार हांणी कळीत केला. बालरोग जनतायेन वखदाचो तर्कशुद्ध वापर आनी दुयेंती सुरक्षीतताय सुनिश्चित करपाच्या चालू यत्नान भुरग्यां खातीर खोकलेचे वखद योग्य रितीन दिवपाची गरज भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयान सगळ्या राज्यां आनी केंद्र शासित प्रदेशांक जारी केल्ल्या सल्लागार वळेरीन आनी मार्गदर्शक तत्वां भलायकी सेवा संचालनालयान दिल्या. भुरग्यां मदले चडशे तीव्र खोकलेचे दुयेंस आपशीच बरे जाता आनी चड करून वखद दिल्या शिवाय बरे जाता. खोकली आणि थंडेची वखदां 2 वर्सां सकयल्या भुरग्यांक बरोवन दिवची न्ही वा दिवंक फावना. सादारणपणान 5 वर्सां सकयल्या आनी ताचे परस चड पिरायेच्या भुरग्यांक तांची शिफारस ना. खंयच्याय वापरा वांगडाच बारीकसाणेन वैजकी मुल्यमापन, बारीकसाणेन नदर दवरप आनी फावो त्या डोसाचे खर पालन उण्यान उणो प्रभावी काळ आनी जायत्या वखदांचो संजोन टाळून हे भायर दोतोरान सांगिल्ले प्रमाण वखदां पाळो दिवपा खातीर भौसाकूय संवेदनशील करूं येतात. फावो ते हायड्रेशन विसव आधार दिवपी उपाय अशे बिगर वखती उपाय हे आसूंक जाय. सगळ्या भलायकी जतनाय सुविधांनी आणि क्लिनिकल आस्थापनांनी उत्पादन पद्धती अंतर्गत उत्पादित आणि फार्मास्युटिकल ग्रेड वखदां दर्जाच्या सहाय्यक पदार्थांनी तयार केल्या उत्पादनाची खरेदी वितरावणी खात्री करची. आपल्या अधिकार वाठारात सगळ्या राज्य भलायकी खात्यान जिल्हा भलायकी अधिकारी आणि सगळ्या क्लिनिकल आस्थापनांत भलायकी सुविधा सरकारी क्लिनिकल प्राथमिक भलायकी केंद्रां आणि अधिसुचोवणी चालीक लावची अशे कळीत केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
नई जीएसटी सुधारों के अंतर्गत सरकार ने कृषि क्षेत्र में कर की कटौती से किसानों को बड़ी राहत प्रदान की है. ट्रैक्टरों पर कर की दर 12% से घटाकर 5% कर दी गई है. टायर ट्यूब हाइड्रोलिक पंप जैसे ट्रैक्टर के कलपुर्जों पर भी जीएसटी दर को 18% से घटाकर 5% कर दिया गया है. इसके अलावा कुछ अन्य जरूरी सामान जैसे विशेष जैव कीटनाशक, सूक्ष्म पोषक तत्व, ड्रिप सिंचाई प्रणाली, स्प्रिंकलर और खेती कटाई तथा मड़ाई की मशीनों पर भी जीएसटी 12% से घटाकर 5% कर दिया गया है कि इस फैसले से किसानों की तरक्की में मदद मिलेगी.
कला आणि संस्कृती खाते आणि आयसीसीआर नवी दिल्लीच्या जोडपालवान 7 ऑक्टोबराक सांजे वेळा 5 वरांचेर पणजेच्या कला अकादमीन भारतीय 9वो आंतरराष्ट्रीय लोकमहोत्सव 2025 घडवून हाडला. उक्तावण सुवाळो कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर आणि हेर मानेस्तांच्या हाजेरीन जातलो. पोलंड आणि मालांटेचे आंतरराष्ट्रीय लोकगीत पंगड तशेंच गोंयचे लोकगीत संगीत पंगड ह्या महोत्सवान वांटो घेवन आपली सादरीकरणां सादर करतले. ह्या कार्यावळीतल्यान आंतरराष्ट्रीय सांस्कृतीक आदान प्रदानाची संद मेळटली आणि जागतिक सांस्कृतीक कार्यावळीचे केंद्र म्हणून गोंयचो प्रसार जातलो आणि आंतरराष्ट्रीय समुदायामधले द्विपक्षीय सांस्कृतीक संबंध घटमूट जातले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फाटल्या म्हयन्याच्या 22 तारखेक सुरू केल्ल्या जीएसटी बचत महोत्सवाचो समाजातल्या सगळ्या वर्गाक फायदो जावपाक लागला. सामान्य मनशाक व्हड फायदो जावचो म्हणून सरकारान कापड उद्देगाचेर जीएसटी उणो केला. नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुदारणा खाला मानवनिर्मिती तंतूचेर कर दर पयली 18% वयल्यान 5% केला. तेच प्रमाण मानवनिर्मित धाग्याचो जीएसटी 12% वयल्यान 5% उणो केला. ताका लागून लोकांक अर्थिक थाकाय मेळ्ळ्या. हाचे वांगडाच प्रती नग 2500 रुपया मेरेन दर आशिल्ल्या तयार कपड्या वेलो जीएसटी 5% मेरेन उणो केला. जाका लागून फॅशन परवडपी जाल्या आनी मागणी वाढल्या. केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी म्हटला की सशक्त नारी सशक्त परिवार अभियानान 6.50 कोटी बायलांची तपासणी करपाचो इतिहासीक पावडो गाठला. देशभरांत सुमार 18 लाख भलायकी शिबिरां आयोजित केली. 2 सप्तकाचे हे अभियान फाटल्या महिन्याच्या 17 तारखेक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन सुरू केले आनी ह्या 2 महिन्याच्या 2 तारखे मेरेन चल्ले. खेळांत क्रिकेट रणजी करंडक क्रिकेट सर्तीन गोंयचो पंगड 2025-26 वर्सातल्या मोहिमेक ह्या महिन्याच्या 15 तारखे सावन घरच्या मैदानाचेर जावपी खेळांतल्यान सुरवात करतलो. हो खेळ पोरवरे जातलो. शेगीत दुसऱ्या वर्सा पोरवरे ह्या मोसमातलो पयलो सामनो जातलो. पोरवरेच्या जीसीए मैदानाचेर गोवा आणि चंदीगड ह्या पंगडामधलो 4 दिसांचो सामनो 15 तारखे सावन खेळयतले. 2024-25 वर्साक पयलो सामनो 11 ते 13 ऑक्टोबर 2024 ह्या काळांत पोरवरे जाल्लो. एमसीसी अखिल गोंय प्रमुख मानांकन टेबल टेनीस सर्तीन इशान कुलासो, शौर्या देसाय, सुहान शेख, आर्ना लोटलीकर, चंदन कारे आणि इशाता कुलासो हांणी आपल्या गटान विजेतेपद पटकायले. मडगांवां क्रिकेट क्लबान गोंय टेबल टेनीस संघटनेच्या जोडपालवान घेतिल्ली ही सर्त फातोडेच्या मल्टीपर्पज स्टेडियमाचेर जाली. हवामान पणजे वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण आयज पणजे सरासरी तापमान 31.5 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे तापमान 24.9 डिग्री सेल्सियस नोंद झाला. मुरगांवां चडांचं तापमान 30.6 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 25.4 डिग्री सेल्सियस नोंद झाला. फाल्यां राज्यात हलको ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडपाचो अदमास असा. परतून एक फावट मुखेल खबरो. केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांच्या हस्तुकी आयज मजे घर येवजणेचो श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमान आयोजित कार्यावळीन शुभारंभ झाला. शिक्षण कुशळटाय आणि उद्योजकतेक चालना दिवपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज 62,000 कोटी किमतीच्या येवजण्यांचो शुभारंभ केलो. भारतीय किसान संघाच्या शिरोडा ग्राम समितीन घेतिल्ल्या घटमूट आणि निरोगी वासरा सर्तीचो निकाल जाहीर झाला. आणि कला आणि संस्कृती खाते आयसीसीआर हांच्या नवी दिल्लीच्या जोडपालवान भारतीय 9वो आंतरराष्ट्रीय लोकमहोत्सव 7 ऑक्टोबराक आयोजित केला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 7:25 आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.